chinimandi.com podcast.
विजी डेली शुगर मार्केट डोमेस्टिक मार्केट देशभरात बाजार स्थिर होता. महाराष्ट्रामध्ये असते साखरेचा व्यापार 3125 रुपये ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर एमतीसचा भाव 3240 रुपये ते 3270 रुपये प्रति क्विंटल राहिला. दक्षिण कर्नाटकामध्ये असते साखरेचा व्यापार 3100 रुपये ते 3250 रुपये होता, तर एमतीसचा भाव 3300 रुपये प्रति क्विंटल राहिला. उत्तर प्रदेशामध्ये एमतीसचा व्यापार 3250 रुपये ते 3285 रुपये होता, तर गुजरातमध्ये एमतीसचा व्यापार 3171 रुपये ते 3211 रुपये प्रति क्विंटल राहिला. तमिळनाडूमध्ये एसतीसचा व्यापार 3275 रुपये ते 3350 रुपये होता, तर एमतीसचा भाव 3350 रुपये ते 3400 रुपये राहिला. हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत. इंटरनॅशनल मार्केट लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 387.10 डॉलर प्रतिटन राहिला आणि युएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 14.43 सेंट्स होते. करन्सी आणि कमोडिटी. अमेरिकी डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचा व्यापार 74.397 मध्ये झाला, तर ब्रेझिलियन रियलचा व्यापार 5.7870 मध्ये झाला. क्रूड फ्युचर 2680 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI 35.94 डॉलर होते. इक्विटी बीएससी सेन्सेक्स 172.61 अंकांनी खाली येऊन 39,749.85 अंकावर बंद झाला. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 58.80 अंकांनी वर येऊन 11,670.80 अंकावर बंद झाला.